सुपरहिट गानों के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। लाइट्स कैमरा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, आज आपल्याबरोबर एक अशी अभिनेत्री असणार आहे जिच्या शोचं शूटिंग तर सुरू झालंच आहे, पण लॉकडाऊनच्या आधी तिने एक ट्रॅव्हल शो शूट केला होता आणि आता तो आपल्या सगळ्यांना टीव्हीवर पाहायला मिळतोय। मी बोलते आहे जुळून येते रेशीम गाठी या शो मध्ये, जिला आपण मेघनाच्या रोल मध्ये पाहिलं होतं, अशा प्राजक्ता माळी विषयी। हॅलो प्राजक्ता।
हाय आकांक्षा,
कशी आहेस?
मी खूप मस्त, तू कशी आहेस?
मी एकदम मजेत, आणि खरं तर आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे, शूटिंग तुझं सुरू झालंय, पण आता बरेच जण कुठेतरी फिरणं मिस करतायत, तुझ्या नजरेतून आता लोकांना फिरायला मिळणार आहे खरं तर, आणि मला हेच विचारायचंय तुझा नवीन शो जो येतोय तर त्याविषयी सांग की कसा तो एक्सपिरियन्स होता आणि आता तो सुरू होतोय फायनली।
तू एकदम परफेक्ट नस पकडले आहे, लोक जेव्हा घरात बसले तेव्हा ते सगळ्यात जास्ती बाहेर पडणं फिरणं मिस करतात, आणि ट्रॅव्हलिंग बेस्ड शो बघणं इन जनरलच लोकांना फार आवडतं, आणि स्पेशली ह्या काळात लॉकडाऊन प्रक्रियेमध्ये ते खूप जास्त आवडणार आहे। सो एकदम राईट टायमिंगला आमचा शो येतोय, आणि करोनाच्या आधीच आम्ही हे शूट केलं असल्यामुळे तो पटकन ऑन एअर येतोय, आणि ह्या शो मध्ये मी एक सोलो ट्रॅव्हलर आहे, आणि मी कॉन्सेप्ट अशी आहे की काय होतं आपण आपला प्रदेश आपलं राज्य आपला देश सोडून बाकी सगळं हिंडायचा विचार करतो, पण आपल्याला आपल्याच आसपासच्या गोष्टी आपला स्वतःचाच प्रदेश माहिती असतो, तर ही मुलगी असं ठरवते की मी माझं स्वतःच राज्य मी एक्सप्लोअर करणार आहे, आणि ती सोलो ट्रॅव्हलिंग साठी निघते की मी महाराष्ट्र एक्सप्लोअर करेन आणि स्वतःला पण एक्सप्लोअर करेन। इन्फॉर्मेटिव्ह आहे, एंटरटेनिंग आहे। आता पहिल्याच एपिसोडला मी बमन इराणी सरांची वार्तालाप केलेला आहे, तर मी पारसी कॉलनी एक्सप्लोअर करत होते मुंबईतली, की ती सगळ्यात मोठी कम्युनिटी जी आहे ती इंडियामध्ये आहे, दॅट टू मुंबईमध्ये आहे।
सो प्राजक्ता बरोबर आपण आणखी गप्पा कंटिन्यू करणार आहोत। हास्य जत्रा हा जो ती शो होस्ट करते त्याचं शूटिंग सुरू झालेलं आहे, मग तिथे काय प्रिकॉशन्स घेतल्या जात आहेत जाणून घेणार आहोत आपण सगळं काही, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।